तृतीय सर्ग। राजा दशरथाने कैकेयीला वर दिला। श्री महादेव म्हणाले, त्यानंतर श्री रामचंद्रांच्या अभ्युदयासाठी मंत्री आणि प्रजावर्ग त्यांना मंगल कार्य करण्याची आज्ञा करून दशरथ राजा आनंदाने आपल्या महालात शिरले। तेथे आपली लाडकी कैकेयी न दिसल्यामुळे अतिशय व्याकुळ होऊन ते मनात विचार करू लागले, हे काय, मी महालात शिरताच पूर्वी जी सुंदरी हसत हसत माझ्यापुढे येत असे, ती आज का बरं येथे दिसत नाही। मग मनात अतिशय दुःखी झालेल्या त्या राजाने दासीना विचारले, तुमची शुभलक्षणा स्वामिनी कुठे आहे? ती माझी प्रियदर्शना प्रिया आज पूर्वीप्रमाणे माझ्यासमोर का बरं येत नाही? दासीने सांगितले, महाराज, ती आमची स्वामिनी क्रोधभवनात शिरली आहे। त्याचे कारण आम्हास माहीत नाही, आपण स्वतःच तेथे जाऊन सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात। दासीने असे सांगितल्यावर भीतीने त्रस्त होऊन राजा कैकेयीजवळ गेले। तेथे बसून ते हळुवारपणे तिचा देह हाताने हळूहळू कुरवाळत म्हणाले, अगं प्रिये, पलंग इत्यादी सोडून देऊन तू आज जमिनीवर का झोपली आहेस? तू माझ्याशी काही बोलत का नाहीस? त्यामुळे मला फार खेद होत आहे। सर्व अलंकार टाकून देऊन मलिन वस्त्र परिधान करून तू का बरे जमिनीवर पडली आहेस? अशी जी इच्छा असेल ती तू मला सांग, मी ती पूर्ण करेन। तुझे अनिष्ट करणारा कोण आहे? तो स्त्री असो वा पुरुष असो, तो माझ्या शिष्येला पात्र ठरेल। इतकेच नव्हे तर त्याला मृत्यूदंडही देता येईल, यात काहीही संशय नाही। हे देवी, ज्यामुळे तुला आनंद होईल ती गोष्ट तू मला अवश्य सांग। ते कार्य अत्यंत अवघड असले तरीसुद्धा मी ते एका क्षणातच करून टाकेन। ते तू माझे हृदय जाणतेसच, मी तुला अत्यंत प्रिय आहे आणि तुला वश आहे, तरीसुद्धा तू मला खिन्न करीत आहेस, तुझा व्यर्थ खटाटोप आहे। मला सांग, तुला आवडणारी गोष्ट करणाऱ्या कोणत्या दरिद्री माणसाला एका क्षणात मी श्रीमंत करू, किंवा तुला अप्रिय वाटणारी गोष्ट करणाऱ्या कोणत्या श्रीमंत माणसाला मी एका क्षणात निर्धन करू? मला सांग, कोणाला मी ठार मारू, अथवा वधाला योग्य असणाऱ्या कोणत्या माणसाला सोडून देऊ? जास्त काय सांगू? हे प्रिये, मी तुझ्यासाठी माझे प्राणसुद्धा देईन। कमलनयन राम मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे। त्याची शपथ घेऊन मी तुला सांगतो, तुला जे आवडते ते तू मला सांग, मी तेच करेन। रामाची शपथ घेऊन महाराज दशरथाने असे सांगितल्यावर कैकेयीने हळूहळू आपले अश्रू पुसले आणि ती राजाने म्हणाली, हे महाराज, जर तुम्ही सत्यप्रतिज्ञा असाल आणि जर तुम्ही शपथसुद्धा घेत आहात, तर मी जी मागणी करीन ती तुम्ही ताबडतोब पूर्ण केली पाहिजे। पूर्वी देव आणि असुर यांच्या युद्धात मी तुमचे सर्व प्रकारे रक्षण केले होते, त्यावेळी तुम्ही संतुष्ट होऊन मला 2 वर दिले होते। हे सुव्रता, त्यावेळी ते 2 वर मी तुमच्याजवळ ठेव म्हणून ठेवले होते। त्यातील 1 वराने तुम्ही त्वरित माझ्या लाडक्या पुत्राला भरताला या जमवलेल्या राज्याभिषेकाच्या साहित्याने युवराजपदावर अभिषेक करा आणि 2 वराने राम ताबडतोब दंड करण्यात जाऊ दे। तेथे राम हा मुनीचा वेश धारण करून जटा आणि वल्कली ही भूषणे बाळगून कंद मुळे फळे भक्षण करीत 14 वर्षे तेथे राहू दे। त्यानंतर तो स्वतः आपल्या इच्छेनुसार अयोध्येला परत येऊ दे अथवा वनातच राहू दे। काही झाले तरी उद्या सकाळी कमलनयन राम हा वनात गेला पाहिजे। जर या बाबतीत थोडा विलंब झाला तर मी तुमच्यासमोरच आपल्या प्राणांचा त्याग करेन। आता तुम्ही आपली प्रतिज्ञा खरी करा, बस मला आवडणारी हीच गोष्ट आहे। अंगावर शहरा आणणारे हे कैकेयीचे कठोर वचन ऐकल्यावर वज्राचा तडाखा बसलेल्या पर्वताप्रमाणे महाराज दशरथ खाली कोसळले। त्यानंतर हळूहळू डोळे उघडून आणि अतिशय भयाने डोळे पुसून ते मनातल्या मनात विचार करू लागले, हे काय, मी एखादे वाईट स्वप्न पाहिले की माझ्या चित्ताला भ्रम झालाय? त्यानंतर त्यावेळी एखाद्या वाघिणीप्रमाणे आपल्यासमोर बसलेल्या कैकेयीकडे पाहून दशरथ राजा म्हणू लागले, अगो प्रिये, माझे प्राण हरण करणारे हे वचन तू काय बोलत आहेस? कमलनयन रामाने तुझा असा कोणता अपराध केला आहे? यापूर्वी तू रात्रंदिवस माझ्यासमोर त्याचे उत्तम गुण वर्णन करीत होतीस। पूर्वी तर तू असे म्हणत होतीस की मला व कौशल्याला समान मानून राम माझी सदा सेवा करतो, आता तर तू काहीतरी वेगळेच बोलत आहेस। पुत्रासाठी राज्य घे, पण रामाला मात्र घरातच राहू दे। हे सुंदरी, माझ्यावर अनुग्रह कर, तुला रामापासून कोणतेही भय नाही। असे बोलून रडत रडत महाराज दशरथ कैकेयीच्या पाया पडले, तेव्हा रागाने डोळे लाल करून कैकेयीसुद्धा असे प्रतिवचन बोलली, हे राजेंद्रा, तुमचा बुद्धिभ्रंश झाला आहे का? स्वतः दिलेल्या वचनापासून तुम्ही माघार घेत आहात. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची प्रतिज्ञा मोडाल तर तुम्हाला नरक प्राप्त होईल. मृगचर्म आणि वल्कले धारण करून रामचंद्र जर उद्या सकाळी वनामध्ये गेला नाही तर मी तुमच्या पुढे फास लावून अगर विष खाऊन मरून जाईन. लोकात सर्व सभामध्ये मी सत्य प्रतिज्ञा आहे असे सांगून तुम्ही आत्मस्तुती करीत आलात. आत्ता रामाची शपथ घेऊन तुम्ही आपली प्रतिज्ञासुद्धा खोटी करीत आहात म्हणून तुम्ही नरकात जाल. आपल्या प्रियेने असे सांगितल्यावर महाराज दशरथ हा व्याकुळ होऊन दुःखरूपी सागरात बुडून गेले आणि एखाद्या मृत प्रेताप्रमाणे ते मूर्छित आणि चेतनाहीन होऊन जमिनीवर पडले. अशा प्रकारे अतिशय दुःखामुळे त्यांची ती रात्र एखाद्या वर्षाप्रमाणे व्यतीत झाली. इकडे अरुणोदयाच्या वेळी गायक आणि बंदीजन स्तुतिगान करू लागले, परंतु त्या सर्वांना थांबून कैकेयी राग धरून बसून राहिली होती. त्यानंतर प्रातःकाळ झाल्यावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ऋषीगण कन्या दिव्यछत्र आणि दिव्यचामर तसेच हत्ती घोडे इत्यादी अभिषेकाला उपयोगी पडणाऱ्या वस्तू मधल्या चौकात जमा झाल्या. त्याप्रमाणेच इतर मुख्य वारांगणा तसेच नगरवासी आणि जनपदवासी लोक हेही तेथे आले. वशिष्ठाने आज्ञा केल्याप्रमाणे अभिषेकाला आवश्यक ते सर्व साहित्य तेथे आणले होते. त्या रात्री स्त्रिया बालक आणि वृद्ध यापैकी कोणालाही झोप आली नाही. रेशमी पितांबर परिधान केलेल्या भगवान श्रीरामांना आपण केव्हा एकदा पाहू अशा उत्सुकतेने सर्वजण वाट पाहत होते. सर्व अलंकारांनी विभूषित उज्ज्वल किरीट आणि कटक घातलेले कौस्तुभमणी धारण केलेले सावळ्या वर्णाचे शेकडो कामदेवाप्रमाणे सुंदर सर्व शुभलक्षणाने युक्त अशा लक्ष्मणाने ज्यांच्या मस्तकावर श्वेत छत्र झाले आहे अशा हास्ययुक्त मुखाने राज्याभिषेकानंतर हत्तीवर आरूढ होऊन येणाऱ्या रामांना आम्ही केव्हा बरे पाहू, ती मंगल प्रभात केव्हा बरे होईल. अशा प्रकारे सर्व नगरवासी लोकांची मने उत्कंठित झालेली होती. त्यावेळी महाराज अद्याप का बरे उठले नाहीत असा विचार करीत सुमंत दशरथ राजांकडे गेला. तेथे गेल्यावर महाराजांचा विजय असो असे म्हणून त्याने राजाचे अभिनंदन केले आणि मस्तक नमवून राजाला प्रणाम केला. परंतु राजा अतिशय खिन्न आहे हे पाहून त्याने कैकेयीला प्रश्न केला, कैकेयी राणीसाहेब तुमचा विजय असो. महाराज असे दुःखी काबरे दिसत आहेत. तेव्हा कैकेयीने त्याला सांगितले, आज महाराजांना रात्री अजिबात झोप लागली नाही, रात्रभर रामाचेच चिंतन करीत राम 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 असे ते पुटपुटत राहिले. अशा प्रकारे रात्री संपूर्ण जागरण झाल्यानेच महाराज अस्वस्थ असल्याप्रमाणे दिसत आहे. रामाला इथे पाहण्याची राजांची इच्छा आहे म्हणून तू रामाला त्वरित इकडे घेऊन ये. हे महाराणी, राजांची आज्ञा त्यांच्याकडून ऐकल्याशिवाय मी कसा बरे जाऊ? मंत्र्याचे ते वाक्य ऐकल्याबरोबर महाराज दशरथ त्याला म्हणाले, सुमंता, सुंदर रामाला भेटण्याची मला इच्छा आहे, त्याला तू लवकरच इकडे घेऊन ये. राजाने असे सांगितल्यावरच सुमंत त्वरित रामाच्या महालाकडे गेला. कुणाचाही अडथळा न येता सुमंत त्वरित प्रभू रामांच्या महालात शिरून म्हणाला, हे कमलनयन रामा, तुमचे कल्याण असो. माझ्याबरोबर तुम्ही चटकन तुमच्या पिताजींच्या महालात करा, तुम्हाला भेटण्याची महाराजांना इच्छा आहे असे त्याने रामांना सांगितल्यावर चकित होऊन रथावर आरोहण करून राम त्वरित निघाले. सारथी आणि लक्ष्मण यांना बरोबर घेऊन रामाने मध्यकक्षात विराजमान असणाऱ्या वशिष्ठ इत्यादींना पाहून पित्याच्या दर्शनाची घाई असल्यामुळे नेत्रांनी अभिवादनाचा शिष्टाचार करीत त्वरेने पित्याजवळ जाऊन त्यांनी पित्याच्या ठाई प्रणाम केला. त्यावेळी रामांना आलिंगन देण्यासाठी लगबगीने उठून महाराज दशरथाने आवेगाने आपले हात पसरले, पण मध्येच दुःखाने अरे रामा असे म्हणत ते खाली पडले. तेव्हा हे काय झाले असे म्हणत हाहाकार करीत श्रीरामाने झटपट दशरथांना आलिंगन देऊन त्यांना आपल्याजवळ बसवले. महाराज मूर्छित पडले आहेत हे पाहून राणीवशातील सर्व स्त्रिया रडू लागल्या. तेव्हा हे रुदन कशासाठी चालले आहे असा विचार करीत वशिष्ठसुद्धा तेथे येऊन पोहोचले. भगवान श्रीरामाने कैकेयीला असे विचारले, महाराजांच्या दुःखाचे कारण काय बरे? श्रीरामाने असा प्रश्न केल्यावर कैकेयी त्यांना म्हणाली, अरे रामा, महाराजांचे दुःख दूर करणे तुझ्या हाती आहे. त्यांच्या दुःखाच्या शमनासाठी त्यांना हितकारक होईल असे एखादे कार्य तुला करावयास हवे. तू स्वतः सत्य प्रतिज्ञा आहेस म्हणून दशरथ महाराजांनी सत्यवादी सिद्ध कर. संतुष्ट चित्ताने राजाने मला दोन वर दिले, ते पूर्ण करणे हे तुझ्या स्वाधीन आहे. प्रत्यक्ष तुला सांगण्यास महाराजांना लाज वाटत आहे. सत्याच्या पाशाने बद्ध झालेल्या आपल्या पित्याचे रक्षण तूच करावे असावे. नरकात पडण्यापासून जो आपल्या पित्याचे रक्षण करतो तोच पुत्र, असाच पुत्र या शब्दाचा अर्थ आहे. कैकेयीने उच्चारलेले हे वचन ऐकून शिवराने विद्ध झालेल्या माणसाप्रमाणे व्यथित होऊन श्रीराम कैकेयीला म्हणाले, मातोश्री, आज तुम्ही मला असे का बोलत आहात? पित्यासाठी मी माझे जीवन देईन, भयंकर विषसुद्धा पिऊन टाकेन. तसेच पत्नी सीता, माता कौसल्या आणि राज्य यांचासुद्धा मी त्याग करेन. पित्याची आज्ञा नसतानासुद्धा जो पुत्र अभीष्ट कार्य करतो तो पुत्र उत्तम होय. पित्याने सांगितल्यावर जो पुत्र कार्य करतो तो पुत्र मध्यम असे म्हटले जाते, आणि पित्याने सांगितल्यावरसुद्धा जो त्याचे कार्य करीत नाही तो पुत्र अधम होय असे म्हटले जाते. म्हणून पित्याची जी आज्ञा असेल ती सर्व मी अवश्य पूर्ण करेन, हे निश्चितपणे खरे आहे. राम कधी दुतोंडी बोलत नाही. श्रीरामांची अशी प्रतिज्ञा ऐकल्यावर कैकेयी असे बोलू लागली, अरे रामा, तुझ्या अभिषेकासाठी जी काही सामग्री एकत्रित केली गेली आहे त्या सामग्रीनेच माझ्या प्रिय भरताचा अभिषेक अवश्य झाला पाहिजे. हा माझा पहिला वर आहे. दुसऱ्या वराने पित्याच्या आज्ञेने तू वल्कल वस्त्रे परिधान करून आणि जटा धारण करून आजच त्वरित वनाप्रत जा, आणि तेथे मुनिजनांना उचित कंदमुळं फळे असे भोजन करीत 14 वर्षे तेथेच राहा. बस तुझ्या पित्याचे हेच काम आहे, ते तू केले पाहिजेस. परंतु हे रघुनंदना, तुला असे सांगण्यास राजांना लाज वाटत आहे. श्रीराम म्हणाला, मातोश्री, भरतालाच राज्य प्राप्त हो, मी सुद्धा लगेच दंडकारण्यात जाईन. परंतु महाराज मला हे स्वतः का सांगत नाही याचे कारण मात्र मला कळत नाही. रामाचे वचन ऐकल्यावर आणि राम आपल्या समोर बसला आहे हे पाहून दुःखातूर होऊन राजा अतिशय दुःखाने बोला, रामा, स्त्रीने जिंकलेल्या, चित्त गोंधळून गेलेल्या, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या पापी अशा मला बंधनात टाकून हे राज्य तू घे, त्यात तुला कोणतेही पाप लागणार नाही. हे रघुनंदना, असे जर झाले तर असत्य मला मुळीच स्पर्श करणार नाही. हे असे बोलून त्यावेळी राजा दुःखाने तळमळत विलाप करू लागले. हे रामा, हे जगन्नाथा, हे माझ्या प्राणप्रिया, अरे मला सोडून देऊन घोर वनात तू कसा जाऊ शकशील? असे बोलून रामांना दृढ आलिंगन देऊन जोर जोराने ते रडू लागले. तेव्हा हातात पाणी घेऊन रामाने आपल्या पित्याचे डोळे पुसले, आणि मग नीती जाणणाऱ्या रामाने सावकाशपणे राजांना धीर दिला. ते म्हणू लागले, महाराज, या बाबतीत दुःख करण्याचे कारण काय? माझा धाकटाभाऊ भरत खुशाल राजकरो, मी तुमचे प्रतिज्ञा तडीला नेऊन तुमच्याजवळ अयोध्यानगरीला परत येईन. हे राजा, राज्य करण्यापेक्षा कोटीपट अधिक सौख्य वनात राहताना मला होईल. तुमच्या सत्याचे पालन होईल, देवांचे इष्ट कार्य होईल आणि कैकेयी मातेची इच्छा पूर्ण होईल. महाराज, वनवासात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत. आता मी वनात जाऊ इच्छितो, कैकेयी मातेच्या मनातील व्यथा दूर हो, आणि माझ्या अभिषेकासाठी एकत्रित केलेली ही सामग्री बाजूला ठेवा. कौसल्य मातेचे सांत्वन करून जानकीची समजूत घालून मी लगेच परत येतो, आणि तुमच्या चरणांना वंदन करून मी सुखाने वनात जातो. असे सांगून पित्याला प्रदक्षिणा करून श्रीराम मातेला भेटण्यास गेले. त्यावेळी कौसल्यासुद्धा श्रीरामाचे कल्याण होण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करीत होती. तिने होम करवून घेतला होता, ब्राह्मणांना पुष्कळसे धनदान दिले होते, आणि त्यावेळी ती मौन धारण करून एकाग्र मनाने भगवान श्री विष्णूंचे ध्यान करीत होती. अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या अद्वितीय चितघन स्वरूप आपल्या तेजाने सर्वांच्यावर मात करणाऱ्या सदानंदमय असे जे विष्णू, त्यांचे आपल्या हृदय कमळात ध्यान करीत असल्यामुळे तिथे श्रीरामचंद्राकडे लक्ष गेले नाही. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे तृतीय सर्ग समाप्त.